डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार. 14 एप्रिल 1891 साली भीमरावांचा मध्य प्रदेशातील महू गावी जन्म झाला. अस्पृश्य समाजात जन्म झाल्यामुळं बालपणापासूनच जातीयतेच्या झळा त्यांना सोसाव्या लागल्या होत्या. अत्यंत बिकट परिस्थिती असताना भीमरावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं. लहानपणीच भीमाबाईंचा मृत्यू झाल्यामुळं मातृत्वास मुकलेल्या भीमरावांना सावत्र आईच्या सहवासात बालपण घालवावं लागलं. भीमरावांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार होते. त्यांची वृत्ती धार्मिक आणि स्वभाव स्वाभिमानी होता. आपल्या भीमानं भरपूर शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. भीमराव मॅट्रिक पास झाले तेव्हा सर्व परिवारास आणि अस्पृश्य समाजास अत्यानंद झाला होता. आणि त्यानंतर भीमरावांनी मागं वळून पाहिलंच नाही. विलायतेला जाऊन एक एक पदव्या संपादन करीत भीमराव उच्च शिक्षित होऊन जेव्हा मायदेशी परत आले तेव्हा जगातील सर्व यशाची आणि प्रगतीची चावी म्हणजे शिक्षण आहे याची त्यांना प्रचिती आली. शिक्षणापासून बहुजन समाजाला दूर ठेवल्यामुळेच त्यांची प्रगती होऊ शकली नाही. ते अडाणी राहिले, अशिक्षित राहिले. म्हणूनच मनुस्मृतीने निर्माण केलेल्या अनेक जाती जमातीत ते विभागून राहताना दिसतात. बहुजन समाजाची एक प्रचंड अशी संघटना होऊ शकली नाही आणि एक संघटना न झाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांशी ते यशस्वी संघर्ष करू शकले नाहीत. आणि म्हणूनच शिक्षणाची, संघटनेची आणि संघर्षाची महती सांगताना बाबासाहेब म्हणत,